चीनीमंडी.com पॉडकास्ट। शेतकरी आणि श्रमिकांना भेटले गोविंदनगर साखर कारखान्याचे मालक। गोविंदनगर साखर कारखान्यामध्ये गुरुवारी दुपारी कारखान्याचे नवे मालक कन्हैया लाल शर्मा आले होते। आसपासचे शेतकरी आणि कारखाना कर्मचाऱ्यांना ही माहिती मिळाल्यावर ते मालकांना भेटण्यासाठी कारखान्यावर आले। कन्हैया लाल शर्मा यांनी कारखाना सुरू करणार असल्याचे सांगितल्यावर शेतकऱ्यांच्यात आनंदाची लहर पसरली। त्यानंतर कारखान्याच्या मालकांनी श्रमिक आणि शेतकऱ्यांशी चर्चा करून कारखाना योग्य पद्धतीने सुरू होण्यासाठी सहकार्य मागितले। लवकरच थकबाकी भागवली जाईल असेही त्यांनी सांगितले। नव्या मालकांनी कारखाना परिसरामध्ये फिरून कार्यालय, गोदाम आणि मशीनची पाहणी केली। सफाई करणे, वीज पाण्याची व्यवस्था देण्याबाबत निर्देश HR चंद्रेश दुबे यांनी दिले। उपस्थित कर्मचाऱ्यांनी थकबाकी भागवण्याची मागणी केली। नव्या कारखाना मालकांनी कर्मचाऱ्यांना दिवाळीला आंशिक रूपात थकबाकी भागवण्याचे आश्वासन दिले। दरम्यान श्रमिकांनी नव्या मालकांचे स्वागत करून त्यांना मिठाई भरवली। कर्मचाऱ्यांनी त्यांना आश्वस्त केले की कारखाना सुरू करण्यात ते पूर्ण ताकद लावतील। यावेळी चंद्रेश दुबे, RC पांडे, जिल्हा पंचायत सदस्य रामप्रकाश चौधरी, शेतकरी राम मनोहर चौधरी, विकास ठाकूर, कमलेश पटेल, राकेश राजभर, संजय चौरासिया, महेश पांडे, वीरेंद्र चौधरी, अंगद वर्मा, संतोष सिंग आदी उपस्थित होते।